नव्हत असं परंतु विपरीत आजला घडे भारतीय संस्कृतीला म्हणून जाऊ लागले तडे असं घडलंच नव्हतं कधी असं घडलंच नव्हतं कधी खालती सरपू लागल्या स्कर्ट वरती चढे फुले प्रदर्शन रोजच बघुनी तरुण मनी तडफडे असं घडलंच नव्हतं कधी विजारी बेल बॉटम बसू देईना नीट साडी ऐवजी लुंगी आजची फॅशन झाली फिट असं घडलंच नव्हतं कधी कंब उघडे उघड्या मांड्या उघडी ती कंबर अधोगतीच्या फॅशनला मिळतो पहिला नंबर असं घडलंच नव्हतं कधी सीता सावित्री पावित्र्याची खाण आजकालची फॅशन ही स्त्री जातीचा अपमान असं घडलंच नव्हतं कधी